धडा नववा, इम आल्टाग. मित्रांनो, जर्मन लोक त्यांच्या पंक्चुअलिटीसाठी जगभरात प्रख्यात आहेत. जर्मनीतील पब्लिक ट्रान्सपोर्टची सेवा म्हणजेच बसेस, ट्रेन्स, मेट्रोज ह्या सर्वांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाते. इतकंच नाही तर कोणाकडचे निमंत्रण मिळाल्यास तिथेही लोक अगदी वेळेवर हजर असतात. हा गुण त्यांच्याकडनं शिकण्यासारखा आहे. मी वेळेविषयी इतकं बोलतीये म्हणल्यावर तुम्हाला अंदाज आलाच असेल की ह्या भागात आपण वेळ कशी सांगायची व विचारायची हे शिकणार आहोत. दी उत्साइट म्हणजे क्लॉक टायमिंग. आता घड्याळ शिकायचे म्हणजे नंबर्स जर्मन भाषेत पक्के पाठ असणे अगदी आवश्यक आहे. जर्मनीतही आपल्याप्रमाणेच 12 आर्स आणि 24 आर्स क्लॉक वापरले जाते. 12 आर्स क्लॉक म्हणजे इनफॉर्माल रित्या सांगणे, 24 आर्स क्लॉक म्हणजे ऑफिसियल किंवा ऑफिशियल कॉन्टेक्स्टमध्ये वापरले जाते. प्रथम आपण वेळ कशी विचारायची हे शिकूया. वेळ दोन प्रकारे विचारली जाते. वी स्पेट इस्टेस, किती वाजले आहेत. वी फील उवर इस्टेस, किती वाजले आहेत. मी पुन्हा एकदा रिपीट करते. वी स्पेट इस्टेस किंवा वी फील उवर इस्टेस. आणि ह्या प्रश्नाचे उत्तर कसे दिले जाते हे उदाहरणासकट आपण पाहूया. एस इस्ट झीबेन उवर, 7 वाजले आहेत. एस इस्ट नॉइनसेन उवर, 7 वाजले आहेत. एस इस्ट झीबेन उवर हे साधारणत बोलीभाषेत वापरले जाते. एस इस्ट नॉइनसेन.
सॅम्पल कम्प्लीट. Ready to continue?